नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्यान नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक 51,000 वयर नेमणूक पत्रां वांटून दिले उपरांत प्रधानमंत्री हांणी 16व्या रोजगार मेळांत उलयले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयच्यान 15 जुलय मेरेन सिंगापूर आनी चीनाच्या भेटेर आसतले. बिहारांतल्या सगळ्या मतदारांक वेंचणूक आयोगान थेट संपर्क साधला आनी राज्यांतल्या 80.11% मतदारांनी पयलींच आपले गणना फॉर्म सादर केल्यात. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान प्रतिष्ठीत तेन्झिंग नॉर्गे नॅशनल एडव्हेंचर अवॉर्ड 2024 खातीर नामांकनां उक्ती करपाची घोषणा केल्या. आता पुराय खबरो. तरणाट्यांक सशक्त करपाची आनी विकसीत भारताचे सपन साकार करपाक सरकाराची वचनबद्धताय रोजगार मेळा दाखोवन दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्यान नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक 51,000 वयर नेमणूक पत्रां वांटून दिले उपरांत प्रधानमंत्री 16व्या रोजगार मेळांत उलयताले. नव्यान भरती जाल्ल्यांक परबी दितना प्रधानमंत्री मोदी हांणी सरकाराच्या रोजगार मेळा उपक्रमाक लागून लाखांनी तरणाट्यांक केंद्र सरकारान नोकऱ्यो मेळ्यात अशें सांगले. खासगी क्षेत्रांत नवी रोजगार संदी निर्माण करपाचेर सरकारान लक्ष केंद्रीत केल्ल्याचेर भर दितना प्रधानमंत्री मोदी हांणी हालींच सरकारान रोजगार संबंधीत प्रोत्साहन येवजण मान्य केल्या अशें नदरेक हाडलें. ह्या उपक्रमाक सरकाराक सुमार 1,00,000 कोटी रुपया वांटप केल्यात आनी ही येवजण सुमार 3.5 कोटी नोकऱ्यो निर्माण करपाक मदत करतली अशें तांणी मुखार सांगलें. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयच्यान 15 जुलय मेरेन सिंगापूर आनी चीनाच्या भेटेर आसतले. सिंगापूरांत दोनूय देशांमदीं नेमान जावपी आदान प्रदानांतल्यान डॉ एस जयशंकर आपल्या समकक्ष आनी सिंगापूराच्या फुडाऱ्याक मेळटले. दोन राष्ट्रांच्या भोंवंडेच्या दुसऱ्या पांवड्यार मंत्री जयशंकर चीनाक भेट दिवन तियानजिनांत जावपी विदेश वेव्हार मंत्र्यांचे बसकेंत वांटो घेतले. ते द्विपक्षीय बसकाय घेतले. बिहारांतल्या सगळ्या मतदारांक वेंचणूक आयोगान थेट संपर्क साधला आनी राज्यांतल्या 80.11% मतदारांनी पयलींच आपले गणना फॉर्म सादर केल्यात. 25 जुलयाच्या थारायिल्ल्या वेळा पयलीं गणना फॉर्म एकठांय करपाचें काम पुराय करपाक मुखार वता अशें आयोगान सांगलें. 1 ऑगस्टाक उजवाडाक येवपी वेंचणुकेच्या मसुद्यांत तांचीं नांवां आसपावपा खातीर मतदारांनी पात्रताय कागदपत्रां वांगडा आपले फॉर्म सादर करचे पडटले अशें निवेदनांत म्हणलां. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान प्रतिष्ठीत तेन्झिंग नॉर्गे नॅशनल एडव्हेंचर अवॉर्ड 2024 खातीर नामांकनां करपाची घोषणा केल्या. ह्या पुरस्कारांतल्यान साहसांतल्या उत्कृश्ट कामगिरीक मान्यताय आव्हानात्मक परिस्थितींतल्यान तरणाट्यां मदीं सहनशक्ती जोखीम घेवपाची तांक हांची जाणविकाय करून दिता. अर्जून पुरस्कारा वांगडाच वर्सुकी दिवपी तेन्झिंग नॉर्गे नॅशनल एडव्हेंचर पुरस्कार ह्या आवाटांतल्यान साहसी कार्यावळी खातीर लँड एडव्हेंचर, वॉटर एडव्हेंचर, एअर एडव्हेंचर ह्या वर्गांतल्यान उत्कृश्टतायेचो भोवमान करता. 2024 वर्साच्या पुरस्कारा खातीर नामांकनां 1 जून ते 15 जुलय मेरेन awards.gov.in ह्या पोर्टला वरवीं ऑनलायन स्विकारपाक लागल्यात. इराणाचे विदेश वेव्हार मंत्री सैयद अब्बास अरकची हांणी सांगला की इराण आपल्या अणुकेंद्रीय कार्यावळीचेर उलोवणी करपाक सदांच तयार आशिल्लो आनी तयार आसतलो. काल राजदूत आनी प्रतिनिधी कडेन जाल्ले बसकेन अरकची हांणी सांगले की वाटाघाटी परतून सुरू जाल्यार अमेरिके वा हेर पक्षांनी झुजचे ना आनी हाची हमी दिवची ना अशें तांणी सांगले. इराण आनी ताच्या अणुकेंद्रीय सुविधांचेर हल्लो करपाक इस्रायलाक मजत करूंक अमेरिकन मुत्सेगिरीचो विश्वासघात जाला अशें मंत्रीमंडळान कळयलें. तांणी फुडें सांगलां की खंयचेय वाटाघाटींत युरेनियमाच्या घरगुती समृद्धी सयत इराणी लोकांच्या अणुकेंद्रीय हक्कांचो आदार करचो पडटलो. श्री शोभिता नाहिमी गामा प्रकल्पा खाला श्रीलंकेचे प्रधानमंत्री हरिनी अमरसुर्या आनी भारताचे उच्चायुक्त संतोष झा हांणी संयुक्तपणान अनुराधापुराच्या एलाप्था गामांत 90 घरां अधिकृतपणान लावार्थ्यांक दिली. भारत सरकारान 45 कोटी वयर श्रीलंकेच्या रुपयांनी निधी मेळिल्ल्यो. हो प्रकल्प श्रीलंकेच्या उदरगतीच्या यत्नांक भारताची सतत वचनबद्धताय दाखयता. उत्तर मध्य प्रांतांतल्या सुक्या वाठारांतल्यान वंचीत कुटुंबांक ह्या प्रकल्पाचो थेट फायदो जाता. परस्पर आदार, लोक केंद्रीत उदरगत आनी समावेशक प्रगती खातीर हांचेर बांदिल्ल्या भारत श्रीलंका संबंधांचे घटमूट प्रतीक म्हणून हो उपक्रम थारला. पारंपारीक वैजकींत कृत्रीम बुद्धीचो उपेग नकासो करप ह्या पयल्याच तंत्रीक संक्षिप्तान WHOच्या दस्तावेजान आयुर्वेद, सिद्ध युनानी आनी होमिओपथी ह्या वखदांक AI लागू करपाच्या मळार भारतान केल्ल्या प्रगतीचेर भर दिला. एआय चालित निदान प्रणाली, नाडी वाचन आणि प्रकृत मूल्यमापन सारखिल्यो पारंपरिक पद्धती मशीन लर्निंग जोडून अचूकतायेन सुधारणा करतात आणि वैयक्तिक प्रतिभात्मक सक्षम करतात. आयुर्वेदिक तत्वां आणि जिनोमिक्स हांच्या सलयन केल्ल्या आयुजोनोमिक्स उपक्रमात रोगाचे निशाण वळखपा खातीर आणि भलायकीच्यो शिफारशी तयार करपा खातीर एआयचो उपेग करता.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
हालीच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारतान पाकिस्तानातल्यान 9 दहशतवादी सुवातीचेर हल्लो केल्लो. शिमेकडे न्हय तर ताच्या अरुंद भूभागात हे हल्ले इतले अचूक आशिल्ले की भारतीय सशस्त्र दळांक कोण खंय आसा हे खबर आशिल्ले आनी क्षेपणास्त्रा लक्ष्याविशी हेर खंयच धडकली ना. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हांणी चेन्नईत IIT मद्रासाच्या 62व्या वर्सुकी दिक्षांत समारंभात उलयतना हे सांगले. ताणी ऑपरेशन सिंदूरा बद्दल चुकीची माहिती पसरल्या बद्दल परदेशी माध्यमांची टीका केली आणि तांकां भारतीय वटेन जाल्ल्या नुकसानाचे कसले विश्वसनीय पुरावे सादर करपाचे आवाहन दिले. 23 मिनिटांत अचूक हल्ले करून पाकिस्तान मधल्या LET आणि हिजबुल मुजाहिद्दीन सहित दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्ल्या बद्दल भारतीय सशस्त्र दळांचे कौतुक केले. डोवल हांणी आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या पक्षपाती कथनाचो निषेध केला.
That I want each one of you to go. Will you have that passion for your nation? Is it something that you realize it a little too late? Or you realize in 2025 that you have to take the country in 2047? Make it a proud country, a major power in military terms, in economic terms, in science and technology, in everything and every area of the human activity. If you can manage your time, you can manage your energy, and you can manage your mind and spirit, you can achieve it.
भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तराखंडात उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर RK जेनामानी हांणी सांगला की फुडल्या 3 ते 4 दिसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही वाठारांनी व्हड प्रमाणात पावसाची परिस्थिती चालूच उरतली. फुडल्या 2 दिसांत अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा सहित देशाच्या उदेन भागाचेर अशीच परिस्थिती चालू उरतली असे ताणी मुखार सांगला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज केरळ आणि कर्नाटकात व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. देशाच्या ईशान्य भागांनी गडगड आणि वीज पडपा वांगडा हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय असा. आता परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्या नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक 51,000 नेमणूक पत्रां वाटून दिले उपरांत प्रधानमंत्र्यांनी 16व्या रोजगार मेळांत उलयले. विदेश वेव्हार मंत्री डॉ S. जयशंकर आयच्यान 15 जुलय मेरेन सिंगापूर आणि चीनच्या भेटेर आसतले. बिहारांतल्या सगळ्या मतदारांक वेचणूक आयोगान थेट संपर्क साधला आणि राज्यातल्या 80.11% मतदारांनी पहिलीच आपले गणना फॉर्म सादर केल्यात. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालयान प्रतिष्ठित तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2024 खातीर नामांकनां उक्ती करपाची घोषणा केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.